क्या बोलती खानदेश की पब्लिक, काय लोकेश लवीरांती म्हणताय तकलीफ, जेव्हा काय बोलायला प्रयत्न करू मी त्यासाठी गाणे तो त्या सांगत माले, पहिले रॅप बोलायला शिक मग रॅप लिख, ऐकतेस ना साडे ऐका मग. साली वय मामी दिकी राणू रावस, पण कधी कोणले भाव मी ॲटिट्यूड नाही तावस, शोक नाही माले कधी प्यार कराना, या लाली पावडर वालीच ना साडे मराना, करताने ऊन माले कधी लपड, कारण डोळ्यांसमोर दिखे मन वाल झोपड, नशी बनी माले कशी मुसीबत मा पाड, पैसा काय रास माले गरिबीनी शिकाड, गरिबीनी शिकाड, पैसा काय रास माले गरिबीनी शिकाड, तरी मेहनत तर मी दिदी ध्यान मानी नाही मी कधी हार, भुकणार तर मना मागे भुकतस यार,
मेहनत वरी मनी किस्मत बदली दावसू.